आकाशवाणी मुंबई संदेश नाईक प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेला विचार वैश्विक आहे, त्यांना महाराष्ट्रपुरतं मर्यादित ठेवू नका असं केंद्रीय गृहमंत्र्यांचं आवाहन. अरबी समुद्रात छत्रपती शिवरायांचं स्मारक उभारण्यासाठी राज्य शासन वचनबद्ध असल्याचं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन. हनुमान जयंतीनिमित्त राज्यात भक्तिपूर्ण कार्यक्रम. तांत्रिक बिघाडामुळे देशभरात UPI सेवा विस्कळीत. आणि नागपूर जिल्ह्यात उमरेडमध्ये एका कारखान्यात झालेल्या स्फोटात 5 जणांचा मृत्यू. छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेला विचार वैश्विक आहे, त्यांना महाराष्ट्रापुरतं मर्यादित ठेवू नका असं आवाहन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केलं आहे. रायगड किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या 345व्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. रायगड पर्यटन नव्हे तर प्रेरणास्थळ बनवण्यासाठी आपलं सरकार कटिबद्ध आहे असं त्यांनी सांगितलं. शालेय विद्यार्थ्यांनी या ठिकाणी प्रत्यक्ष भेट दिली पाहिजे यासाठी उपाययोजना करण्याची सूचना त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केली.
मैं तो आज महाराष्ट्र के लोगों को दो हाथ जोड़कर विनंती करने आया हूं, शिवराय को महाराष्ट्र तक सीमित मत रखिए, देश और दुनिया शिवराय से प्रेरणा ले सकती है. स्वधर्म पर अभिमान करना, स्वराज की आकांक्षा रखना और स्वभाषा को अमर बनाना, ये तीन विचार देश की सीमाओं के साथ जुड़े नहीं है, मानव जीवन के स्वाभिमान के साथ जुड़े हुए.
अरबी समुद्रात छत्रपती शिवरायांचं स्मारक उभारण्याचा प्रकल्प न्यायप्रविष्ट असल्यानं थांबला आहे, तो पूर्ण करण्यासाठी राज्य शासन कसोशीनं प्रयत्न करेल असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिलं. दिल्लीतही छत्रपतींचं स्मारक उभारावं अशी मागणी त्यांनी केली. भाजपाचे खासदार आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज छत्रपती उदयनराजे भोसले यांचंही यावेळी भाषण झालं. छत्रपती शिवरायांशी संबंधित पर्यटनस्थळांचं सर्किट विकसित करावं अशी मागणी त्यांनी केली. कार्यक्रमापूर्वी अमित शहा यांनी पाचाड इथं जाऊन राजमाता जिजाऊ भोसले यांच्या समाधीला वंदन केलं. छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि मराठ्यांचा इतिहास तसंच संस्कृती यांच्यासाठी भरीव कार्य करणाऱ्या व्यक्तींचा या कार्यक्रमात रायगड स्मारक मंडळातर्फे सत्कार करण्यात आला. हनुमान जयंती आज सर्वत्र उत्साहात साजरी होत आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी हनुमान जयंतीनिमित्त नागरिकांना शुभेच्छा दिल्या आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील राज्याच्या नागरिकांना हनुमान जयंतीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. मुंबईत ठिकठिकाणच्या हनुमान मंदिरांमध्ये दर्शनासाठी भाविकांची गर्दी झाली आहे. अनेक ठिकाणी सूर्योदयाच्या वेळी हनुमान जन्मोत्सव साजरा करण्यात आला. सांगली जिल्ह्यात हनुमान जयंतीनिमित्त सकाळी अभिषेक भजन कीर्तन आणि विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन केलं आहे. सांगलीतल्या पंचमुखी मारुती मंदिरात विविध फळांपासून सजावट केली आहे. नागपूरमध्ये हनुमान मंदिरांमध्ये सकाळपासूनच भाविकांची गर्दी उसळली आहे. तेल शेंदूर अर्पण करण्यासाठी भाविक रांगेत उभे आहेत. हनुमान जन्मोत्सवानिमित्त नागपुरात राजाबागशा आणि गिट्टी खदान इथल्या मंदिरांमधून भव्य शोभायात्रा काढण्यात येणार आहे. अहिल्यानगर जिल्ह्यात संगमनेरमध्ये प्रथेप्रमाणे महिलांनी हनुमानाचा रथ ओढून हनुमान जयंती साजरी केली. गोंदियात शयनमुद्रेतल्या हनुमान मंदिरात दर्शनाकरता गर्दी झाली आहे. धुळे शहरात सर्वच हनुमान मंदिरांमध्ये आज पहाटेपासून भाविकांची दर्शनासाठी गर्दी आहे. धुळे शहरातल्या प्राचीन पंचमुखी हनुमान मंदिरात आज जन्मोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेनं सुखोई 30 MKI विमानातून लांब पल्ल्याच्या ग्लाईड बॉम्ब गौरवची यशस्वी चाचणी काल घेतली. या चाचणीत सुमारे 100 किलोमीटरचा पल्ला अचूकपणे पार केल्याची माहिती संरक्षण मंत्रालयानं दिली आहे. गौरव हा 1000 किलोग्राम वजनाचा ग्लाईड बॉम्ब असून चंदीपूर इथल्या संशोधन केंद्रात तो विकसित केला आहे. देशभरात सध्या पोषण पंधरवडा राबवण्यात येत आहे. याअंतर्गत गरोदर तसंच स्तन्यदा माता आणि बालकांच्या आरोग्याच्या दृष्टीनं सकस आहार पुरवण्यावर भर दिला जात आहे. अहिल्यानगर ग्रामीणचे बालविकास प्रकल्प अधिकारी दीपक मेहत्रे यांनी याविषयी माहिती दिली.
पोषण ट्रॅकर हे जे अंगणवाडी सेविका ॲप वापरतात त्या ॲपमध्ये एक नवीन मॉड्यूल टाकण्यात आलेले आहे, ज्याला लाभार्थ्यांचं मॉड्यूल म्हणजे बेनिफिशरी मॉड्यूल असं म्हणलं जातं. त्या मॉड्यूलला अधिकाधिक प्रसिद्धी देण्यात येत आहे, ज्या माध्यमातून प्रत्येक लाभार्थी स्वतः सेवा मिळवण्यासाठी रजिस्ट्रेशन करू शकतात, त्याच्या माध्यमातून सेवा मिळवू शकतात.
केंद्राच्या भूविज्ञान मंत्रालयाकडून मुंबई विद्यापीठाच्या सागरी अभ्यास केंद्राला सागरी सूक्ष्म शैवाल जैव संशोधनासाठी 71,74,000 रुपयांचं अनुदान मंजूर झालं आहे. भूविज्ञान मंत्रालयाच्या महत्वाकांक्षी डीप ओशन मिशन कार्यक्रमांतर्गत सागरी सूक्ष्म शैवालच्या जैव संशोधनावर आधारित एका महत्वाकांक्षी प्रकल्पासाठी हे अनुदान मंजूर झालं आहे. अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालयाचे सचिव डॉ चंद्रशेखर कुमार यांनी आज सौदी अरेबियात जाऊन हज यात्रेच्या तयारीची पाहणी केली. हज यात्रेसाठी राहण्याची उत्तम सोय आणि स्वच्छतेबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केलं. हज यात्रेसाठी भाविकांना सुविधा पुरवण्यात सरकार कोणतीही कसर ठेवणार नाही असं अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालयानं समाज माध्यमाद्वारे म्हटलं आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या ऑल इंडिया रेडिओ न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. तांत्रिक बिघडामुळे देशभरात आज यूपीआयच्या सेवा विस्कळीत झाल्यानं कोट्यवधी ग्राहकांची गैरसोय होत आहे. यामुळे अनेक बँकांच्या ऍपच्या कामावर परिणाम झाला आहे. ही तांत्रिक अडचण दूर करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचं नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियानं कळवलं आहे. दररोज सरासरी 59 कोटी व्यवहार यूपीआयद्वारे होतात आणि त्यातून 80,000 कोटी रुपयांची देवाणघेवाण होते. जम्मू काश्मीरच्या अखनूर विभागात दहशतवाद्यांच्या टोळीचा प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरून घुसखोरीचा प्रयत्न आज भारतीय लष्करानं हाणून पाडला. अखनूरमध्ये केरीभट्टल परिसरात काल रात्री काही सशस्त्र दहशतवाद्यांची हालचाल लष्करानं टिपली आणि त्यांना शरण यायला सांगितलं. त्यानंतर झालेल्या चकमकीत लष्कराचा एक अधिकारी शहीद झाला. या प्रकारानंतर संबंधित क्षेत्रात बंदोबस्त वाढवण्यात आला असून शोधमोहीम तीव्र करण्यात आली आहे. तसंच जम्मू काश्मीरमधून दहशतवादाचं उच्चाटन होत नाही तोपर्यंत दहशतवादविरोधी अभियान सुरू राहणार असल्याचं किश्तवाड डोडा रामबन क्षेत्राचे महासंचालक श्रीधर पाटील यांनी सांगितलं आहे. किश्तवाडमध्ये सुरक्षा दलाच्या जवानांनी 2 दिवसात 3 पाकिस्तानी दहशतवाद्यांना ठार केलं. त्याचप्रमाणे सेना सीआरपीएफ आणि जम्मू काश्मीर पोलिसांनी 9 एप्रिल रोजी केलेल्या कारवाईत 3 दहशतवादी मारले गेले. छत्तीसगडच्या बिजापूर जिल्ह्यात आज सुरक्षा दलांबरोबरच्या चकमकीत 2 माओवादी ठार झाले. या जिल्ह्यात इंद्रावती जंगल परिसरात नक्षलविरोधी मोहीम राबवण्यात येत होती त्यादरम्यान ही चकमक झाली. सुरक्षा दलांनी दोन्ही माओवाद्यांचे मृतदेह ताब्यात घेतले आहेत. शोधमोहीम अद्याप सुरू आहे. नागपूर जिल्ह्यात उमरेडमध्ये एका कारखान्यात झालेल्या स्फोटात 5 जणांचा मृत्यू झाला असून काही जण जखमी झाले आहेत. उमरेड औद्योगिक वसाहतीत अॅल्युमिनियम फॉईल बनवणाऱ्या एमएमपी कंपनीत काल संध्याकाळी ही दुर्घटना घडली. स्फोट झाला तेव्हा 150 कामगार कारखान्यात होते. कंपनीत स्फोट झाल्याची माहिती मिळताच पोलीस यंत्रणा अग्निशमन दलानं घटनास्थळी धाव घेतली आणि आग आटोक्यात आणली. रात्री उशिरा नागपूरचे जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांनी घटनास्थळाची पाहणी केली. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज 2 सामने होणार आहेत. पहिला सामना दुपारी लखनौ सुपर जायंट आणि गुजरात टायटन्स या 2 संघांमध्ये होणार असून संध्याकाळी 7:30 वाजता सनरायझर्स हैदराबाद आणि किंग्ज 11 पंजाबमध्ये दुसरा सामना रंगणार आहे. लखनौ इथं 3:30 वाजता सामना सुरू होणार असून लखनौ सुपर जायंट्सनं नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला आहे. गुजरात टायटन्सचा संघ आतापर्यंत झालेल्या 5 पैकी 4 सामन्यात विजय मिळवत गुणतालिकेत पहिल्या स्थानावर आहे. अर्जेंटिनात सुरू असलेल्या आंतरराष्ट्रीय नेमबाजी क्रीडा फेडरेशन आयोजित विश्वकरंडक स्पर्धेत भारतानं 4 सुवर्ण 2 रौप्य आणि 2 कांस्यपदकांसह 8 पदकं जिंकून चीननंतर 2रं स्थान मिळवलं आहे. स्पर्धेच्या शेवटच्या दिवशी सौरभ चौधरी आणि सुरुची सिंग या भारतीय जोडीनं कांस्यपदक जिंकलं तर स्विफ्ट कौर समरा रुद्रांश पाटील सुरुची सिंग विजयवीर सिद्धू ईशा सिंग चैन सिंग आणि आर्या बोरसे या खेळाडूंनीही चमकदार कामगिरी करत पदकांना गवसणी घातली. अमेरिकेत 30 दिवसांहून अधिक काळ वास्तव्यास असलेल्या सर्व परदेशी नागरिकांनी अमेरिकन सरकारकडे नोंदणी करणं अनिवार्य असल्याचं अमेरिके सरकारनं स्पष्ट केलं आहे. याचं पालन न केल्यास त्यांना कठोर दंड तुरुंगवास तसंच हद्दपारीला सामोरं जावं लागेल असा इशारा दिला आहे. हवामान. राज्यात काल अकोला इथं सर्वाधिक 43.5° सेल्सिअस तापमान नोंदवलं गेलं. मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर इथं 41.4, धाराशिव इथं 39° तर परभणी आणि बीड इथं 41.5° सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. उत्तर महाराष्ट्र मराठवाडा दक्षिण महाराष्ट्र आणि कोकणाच्या काही भागात आज तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. नंदुरबारमध्ये आज तर छत्रपती संभाजीनगर जालना बीड आणि सोलापूरमध्ये उद्या मुसळधार पावसासाठी हवामान विभागानं येलो अलर्ट दिला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेला विचार वैश्विक आहे, त्यांना महाराष्ट्रापुरतं मर्यादित ठेवू नका असं केंद्रीय गृहमंत्र्यांचं आवाहन. अरबी समुद्रात छत्रपती शिवरायांचं स्मारक उभारण्यासाठी राज्य शासन वचनबद्ध असल्याचं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन. हनुमान जयंतीनिमित्त राज्यात भक्तिपूर्ण कार्यक्रम. तांत्रिक बिघाडामुळे देशभरात यूपीआय सेवा विस्कळीत. आणि नागपूर जिल्ह्यात उमरेडमध्ये एका कारखान्यात झालेल्या स्फोटात 5 जणांचा मृत्यू. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.